विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील स्वारगेट बसस्थानक महिला अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून काल मध्यरात्री अटक करण्यात आल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज सांगितलं. गेल्या दोन दिवसांपासून फरार असलेला आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचाही वापर केला. 500 पोलीस कर्मचारी या तपासासाठी तैनात करण्यात आले होते. या प्रकरणी स्थानिक नागरिकांचं सहकार्य मिळालं, त्याचबरोबर श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली असं अमितेश कुमार यांनी सांगितलं. हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवण्यात येईल असंही ते म्हणाले. पुणे शहरातल्या संवेदनशील ठिकाणी दिव्यांची सुविधा वाढवणार असल्याचं तसंच महिला सुरक्षेसाठी अधिक सतर्क राहणार असल्याचं आयुक्तांनी म्हटलं आहे. दरम्यान या आरोपीला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. एसटी स्थानकं आणि आगारांमधील सर्व बसगाड्या प्रवासी उतरल्यावर कुलूपबंद करण्याचे आदेश विभागातल्या 14 आगारांना पुणे विभाग नियंत्रकांनी दिले आहेत. स्वारगेट आगारात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आता प्रशासनाकडून काय काय उपाययोजना केल्या जाणार आहेत याचा आढावा आज घेण्यात आला. त्याचं पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी सुरक्षा रक्षकांना सांगण्यात आलं आहे. बेफिकीर चालक वाहकांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पुणे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांचा कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वोत्तम कामगिरी करणारी महापालिका ठरली आहे. राज्यभरातील महापालिकेचे आणि अन्य क्षेत्रीय कार्यालयांचं मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं 100 दिवसांचा कृती आराखडा उपक्रम राज्यात राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा मध्यावधी आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महानगरपालिका संचालनालयानं राज्यातल्या 22 महापालिकांपैकी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 6 महापालिकांची त्यासाठी निवड केली आहे. त्यामध्ये अंतिम मूल्यमापनामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. ई प्रशासन, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता, अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट, नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि आधुनिक सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्यानं महापालिकेला हे यश प्राप्त झालं आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज पुण्यातल्या शाळा, महाविद्यालयं आणि विविध संस्थांनी अनेक उपक्रमांचं आयोजन केलं आहे. या निमित्तानं पुण्यातल्या आयुका आणि पुण्याजवळच्या खोडद इथल्या GMRT या संस्थांना अनेक विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिक भेट देत आहेत. सहकारी बँकांची चांगली बाजू लोकांसमोर येणं गरजेचं आहे असं मत राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक दीपक तावरे यांनी पुण्यामध्ये व्यक्त केलं. पुणे नागरी सहकारी बँक संघटनेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय परिषदेमध्ये ते बोलत होते. सहकारी बँकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हा या परिषदेचा विषय होता. राज्याच्या विविध भागातील 350 बँकांच्या प्रतिनिधींनी त्यामध्ये भाग घेतला. कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या फलकमुक्त कसब्याच्या निर्धाराला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठिंबा दिला असून भाजपा कार्यकर्त्यांनी अनधिकृत जाहिरात फलक लावू नयेत असं आवाहन केलं आहे. कसबा मतदारसंघात झालेल्या स्वच्छता नारायण महापूजा कार्यक्रमामध्ये ते काल बोलत होते. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागानं मालमत्ता कर थकवणाऱ्या 877 मालमत्तांवर डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत जप्तीची कारवाई केली आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत जप्त करण्यात आलेल्या 759 मालमत्तांपैकी 321 मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकीत रक्कम महापालिकेकडे जमा केल्यानं जप्त केलेल्या त्यांच्या मालमत्ता मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. उर्वरित 438 थकबाकीदार मालमत्ताधारकांकडून 25 फेब्रुवारीपर्यंत थकीत कर भरण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचा लाभ घेऊन 36 मालमत्ताधारकांनी थकीत कराचा संपूर्ण भरणा केला असून 36 मालमत्ताधारकांनी आंशिक भरणा केला आहे. उर्वरित मालमत्ताधारकांच्या मालमत्तांची लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इस्रायलचे भारतातले कॉन्स्युल जनरल कोब्बी शोशानी यांना सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार 2025 पुण्यामध्ये नुकताच प्रदान करण्यात आला. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 35 तर किमान तापमान 17.1° सेल्सिअसची नोंद झाली आहे. उद्याही साधारण असंच तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.